पुण्यातील नवे प्रकल्प शहरी विकासाला चालना देत लोकांचं जीवनमान सुकर बनवतील पंतप्रधानांचा विश्वास. मन की बातच्या दशकपूर्ती निमित्त पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता. उद्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानासाठी जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. आणि हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून रांची प्रारंभ. महाराष्ट्र आणि विशेषतः पुण्यातील नव्यानं सुरू होत असलेले प्रकल्प शहरी विकासाला चालना देतील तसंच लोकांच्या जीवनमान सुलभतेमध्ये लक्षणीय भर घालतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 11,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गाचं उद्घाटन, स्वारगेट ते कात्रज या नवीन विस्तारित मार्गिकेचं आणि पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही काल पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या विकासाचा वेग मंदावू नये आणि वाढत्या शहरीकरणाच्या काळात पुणे विकासाचं एक महत्वाचं केंद्र व्हावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मोदी म्हणाले. सोलापूर विमानतळाच्या नूतनीकरणाबाबत पंतप्रधान म्हणाले की या विमानतळामुळे या भागातील दळणवळण लक्षणीय वाढेल आणि पंढरपूरमधील पर्यटन विशेषतः धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. बीडी औद्योगिक वसाहतीचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. मराठवाड्याला प्रमुख आर्थिक केंद्र बनवण्याची क्षमता बीडी औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे. या प्रकल्पामुळे मोठी गुंतवणूक होईल आणि या परिसरात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात राज्यपाल श्री राधाकृष्णन दूरदर्शन पद्धतीनं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते. पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. पुण्याला झपाट्याने विकास होत असताना तिथली वाहतूक कोणी कमी करणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. म्हणूनच पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकर मागे लावावा अशी सूचनाही त्यांनी मंत्रालयाला केली. सर्जनशील कलाकारांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सुरू केलेल्या क्रिएट इन इंडिया या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या युवा वर्गाला केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 114व्या भागामध्ये त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. मन की बात या कार्यक्रमाची येत्या 3 ऑक्टोबरला दशकपूर्ती होते आहे. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या प्रसारणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शन, त्याचबरोबर अन्य प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमांप्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकांना सकारात्मक प्रेरणादायी गोष्टी ऐकायला आवडतात हे मन की बात या कार्यक्रमाने सिद्ध केलं असल्याचं ते म्हणाले. 2014 सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन तसंच मेक इन इंडिया या उपक्रमाचीही यंदा दशकपूर्ती होत आहे. याबाबत सांगताना राज्यातल्या भंडाऱ्याच्या टसर स्टील हँडलूमचा उल्लेख त्यांनी केला. स्थानिक समुदायांना सक्षम करणं हा मेक इन इंडियाचा गाभा असून लोकसहभागातून या चळवळी यशस्वी झाल्या असं ते म्हणाले. येत्या सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनांची खरेदी करा. केवळ मातीचे जे खरेदी करणं म्हणजे वोकल फॉर लोकल नसून भेटवस्तू देतानाही स्थानिक उत्पादनांना अधिकाराची पसंती द्या असं आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. मध्य प्रदेशातल्या बडवणीतल्या शारदा बचत गटाच्या महिलांनी मत्स्यपालनाच्या व्यवसायाची यशस्वी सुरुवात केल्याबद्दल मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली. उत्तराखंडमध्ये झाला गाव युवकांनी हगडणाऱ्यांनी फक्त केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे अभियान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं असून त्याचा सर्वांनी उपयोग करावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशात 20,000 अधिक भाषा आणि बोली अस्तित्वात आहेत. सरकारी भाषा आणि तिची ओळखीची लिपी यांचं डिजिटल प्रयासाद्वारे जतन संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू असून एक पेड मा के नाम लावण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. आगामी नवरात्रोत्सवासाठी विविध सण उत्सवांबद्दल त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार काल संध्याकाळी संपला. काल अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी सभा आणि मतदारांच्या भेटी गाठी घेत जोरदार प्रचार केला. या टप्प्यात उद्या 1 तारखेला 40 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. आरएसपुरा जम्मू दक्षिण या जम्मू जिल्ह्यातल्या महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या मतदारसंघात उद्या मतदान होत असून मतमोजणी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे. उद्याच्या मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी संपूर्ण प्रदेशात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जर्मनीचे पंतप्रधान डॉक्टर अँड्र्यू होलनेस आजपासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर आहे. जर्मनीच्या पंतप्रधानांचा द्विपक्षीय स्तरावरचा हा पहिलाच भारत दौरा आहे. जर्मनीचे पंतप्रधान या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहे. विविध क्षेत्रातल्या व्यापार आणि औद्योगिक प्रतिनिधींबरोबर विविध बैठकीमध्येही ते सहभागी होते. भारत आणि जमैका यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशानं या दरम्यान अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. इस्रायली संरक्षण दल अर्थात आयडीएसनं काल रात्री लेबनॉनची राजधानी बैरूत इथं केलेल्या हवाई हल्ल्यात हिझबुल्लाचा वरिष्ठ कमांडर नाबील कौफ ठार झाला. इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी इस्रायली लष्करी गुप्तचर अमानच्या निर्देशानुसार नाबील कौफवर हल्ला केला आणि त्याला ठार करण्यात आल्याचं आयडीएनं समाज माध्यमांवर एका संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. इस्रायली सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार नाबील कौफ याचा हिझबुल्लाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संबंध होता. तो केंद्रीय समितीचा उपप्रमुख होता. गेल्या शुक्रवारी दक्षिण बैरूतमधल्या गटाच्या मुख्यालयावर झालेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यात हिझबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाच्या मृत्यूनंतर कौफवर हल्ला करण्यात आला. पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घटनांमध्ये नेपाळमधल्या 132 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला नेपाळच्या गृह मंत्रालयानं दुजोरा दिला आहे. आतापर्यंत काठमांडू मध्ये 68, बारामती प्रांतात 45, कोशी बांधारात 17 आणि मध्य प्रांतात 2 जण या आपत्तीच्या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. विविध घटनांमध्ये 64 लोक बेपत्ता असून 61 जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाच्या मदतीनं देशभरात 3,626 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. बिहारमधल्या शिवहर जिल्ह्यात बागमती नदीची पाणी पातळी वाढल्यानं तरियाकी किंवा भागातल्या नदी घाटाचा परिसर जलमय झाला आहे. तरियाकी छापरा गावातल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीतामढी आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोलकाता इथल्या आजीवन सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या कनिष्ठ डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर रोजी या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती जे बी पारिवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीनुसार 17 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यातल्या दुर्गम गावात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांतर्फे करण्यात आलेल्या कारवाई काल 1 दहशतवादी मारला गेला. त्यामुळे या घटनेच्या मृतांची संख्या आता 2 झाली आहे. हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024च्या 14व्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधल्या रांची इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 26 संघ सहभागी होत असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. या फेरीचे सामने 7 ऑक्टोबर 2024 रोजी खेळले जाणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने 9 ऑक्टोबर रोजी होतील. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत एकमेकांशी लढणार असून उपांत्य फेरीतील पराभूत संघ 10 ऑक्टोबर रोजी कांस्य पदकासाठी एकमेकांशी लढणार आहे. हवामान. पुढचे 4 ते 5 दिवस ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी आज तर आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या संपूर्ण आठवड्यात पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यातील नवे प्रकल्प शहरी विकासाला चालना देत लोकांचं जीवनमान सुकर बनवतील पंतप्रधानांचा विश्वास. मन की बातच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता. उद्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानासाठी जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आणि हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून रांची प्रारंभ. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.